शुद्ध सत्वाचा शुक्लांबर काशी काशिला मनोहर सुवर्ण वर्ण अलंकार तुसेनी सचार शोभती प्रकृति पुरुष चरण दोन्ही तळी घालिशी बोजावनी त्यावरी सहजासनी पूर्णपणे निरवसी सूक्ष्माहूनी सूक्ष्मसार त्यामाजी तुझे अधिष्ठान या लागी मूषकवाहन नामाभिधान तुझ साजे पाहता व्यक्ता व्यक्तासी परो ऐसा जाणूनी निविकारो नमनादारु ग्रंथार्थी ऐशिया जनाथा मी पणे कैचा नमिता अकर्ताची जाहला करता ग्रंथ कथा विस्तार